आकाशवाणी मुंबई। अदिती बापट राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जगातल्या सर्वात उंच कमानीवरच्या पुलाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। जम्मू काश्मीरमध्ये 46,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचं केलं लोकार्पण। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात 0.5% कपात। मणिपूरमध्ये 8 सशस्त्र अतिरेक्यांना अटक। आणि भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर रवाना। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मीर दौऱ्यात जगातला सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब पुलाचं उद्घाटन केलं। तत्पूर्वी त्यांनी संपूर्ण पुलाची पाहणी केली। तसंच त्यांनी उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक आणि चिनाब पूल निर्मितीत सहभागी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। चिनाब नदीपासून 359 मीटर उंचीवर असलेला रेल्वे पूल हा जगातला सर्वात उंच रेल्वे कमानीवरचा पूल आहे। 1,315 मीटर लांबीचा हा पूल स्टीलपासून तयार केला आहे। देशातला सर्वात उंचावरचा केबलवरचा पूल असलेल्या अंजी पुलाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। प्रधानमंत्र्यांनी कटरा इथं श्री माता वैष्णोदेवी श्रीनगर वंदे भारत गाडीला हिरवा झेंडा दाखवला। त्यानंतर त्यांनी शालेय विद्यार्थ्यांबरोबर गाडीने प्रवास केला। या ठिकाणी होणाऱ्या जाहीर कार्यक्रमात 46,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येत आहे। देशातल्या युवकांनी जागतिक स्तरावर आपला ठसा निर्माण केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। एनडीए सरकारनं 11 वर्षात युवकांसाठी विविध क्षेत्रांमध्ये स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 यासारख्या अनेक योजना राबवल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे। रालोआ सरकारनं गेल्या 11 वर्षात विविध उपाययोजनांमार्फत तरुण पिढीला सक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे। घेऊया संक्षिप्त आढावा।
भारत जगातला सर्वात तरुण देश आहे, म्हणजेच देशाच्या एकूण लोकसंख्येत युवकांचा मोठा वाटा आहे। सुमारे 65% लोकांचं वय 35 वर्षांपेक्षा कमी आहे। या युवा वर्गाला गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक कौशल्य, चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात, तसंच त्यांना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक पाठबळ मिळवून देण्यासाठी सरकार काम करत आहे। रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना लक्षणीय परिणाम दिसत आहेत। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नोकरीसाठीची अर्हता सुधारली आहे। 2014 हे प्रमाण 37% होतं, 2024 51% हे प्रमाण अधिक आहे। प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेद्वारे गेल्या 10 वर्षात 1,63,00,000 अधिक तरुणांना प्रशिक्षण मिळालं। रोजगाराच्या आघाडीवर 2022 सुरू झालेल्या रोजगार मेळाद्वारे 15 राष्ट्रीय कार्यक्रमातून सुमारे 10,00,000 नियुक्तीपत्र वाटण्यात आली आहेत। दरम्यान 2017 कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांची संख्या 8.5 कोटींहून अधिक झाली आहे। 2020 3,45,00,000 तरुणांचा समावेश आहे। मुद्रा योजनेमधून लहान व्यवसायांना सुलभ कर्जासह पाठिंबा मिळाला आहे। या अंतर्गत 33,00,000 कोटी रुपयांची 6,67,00,000 अधिक कर्ज मंजूर करण्यात आली। 2016 स्टार्टअप इंडिया उपक्रमाने 1,59,000 अधिक स्टार्टअप्सना मान्यता दिली आहे। परिणामी 16,00,000 अधिक थेट नोकऱ्या निर्माण झाल्या। उल्लेखनीय म्हणजे यापैकी 73,000 अधिक स्टार्टअप्समध्ये किमान एक महिला संचालक आहे।
भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला। पतधोरण समितीनं रेपो दरात 0.5% कपात केली आहे। आता रेपो दर 5.5% झाला आहे। SDF दर 5.25% तर बँक दर 6.25% झाला आहे। आर्थिक वर्ष 2026 महागाई दर 4% कमी करून 3.7% आणण्यात आला आहे। तर चालू आर्थिक वर्षासाठी GDP वाढीचा अंदाज 6.5% कायम ठेवण्यात आला आहे। पतधोरण समितीची पुढील बैठक 4 ते 6 ऑगस्ट 2025 दरम्यान होणार आहे। RBI द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली। मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 666 अंकांनी वाढून 82,108 अंकांवर व्यवहार करत आहे। तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 226 अंकांनी वाढून 24,976 अंकांवर व्यवहार करत आहे। ऑपरेशन सिंदूरनंतर भारतानं दहशतवादाविरोधातील भूमिका जगासमोर मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशांना पाठवली होती। त्यापैकी खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ जर्मनीत पोहोचलं आहे. 7 जूनपर्यंत हे शिष्टमंडळ जर्मन संसद सदस्य आणि जर्मनीच्या संघीय परराष्ट्र कार्यालयातील वरिष्ठ मान्यवरांशी चर्चा करेल. शिष्टमंडळ जर्मनीतील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि भारतीय समुदायाच्या प्रमुख प्रतिनिधींशी संवाद साधणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या @news_mumbai या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुरक्षा यंत्रणांनी आज मणिपूरमध्ये 8 सशस्त्र अतिरेक्यांना अटक केली. प्रतिबंधित युनायटेड पीपल्स पार्टी ऑफ कांगलेई पाकचे 3 कार्यकर्ते तसंच प्रतिबंधित पीपल्स लिबरेशन आर्मीचे 4 कार्यकर्ते इम्फाळ जिल्ह्यातून पकडले गेले. आणखी एकाला बिष्णूपूर जिल्ह्यातून पकडण्यात आलं. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांबरोबर काल झालेल्या एका चकमकीत सुधाकर उर्फ नरसिंह चालम उर्फ गौतम हा नक्षलवादी नेता मारला गेला. त्याच्यावर 1 कोटी रुपयांचं बक्षीस होतं. तसंच गेल्या 3 दशकांपासून तो महाराष्ट्र छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रिय होता असं छत्तीसगडच्या पोलीस महासंचालकांनी सांगितलं. जम्मू काश्मीरमध्ये येत्या 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेला कडेकोट सुरक्षा प्रदान करण्यासाठी लष्करानं ऑपरेशन शिवा ही व्यापक सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. 22 एप्रिलला पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लष्करानं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि श्री अमरनाथजी श्राईन बोर्ड यांच्या समन्वयाने यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना केल्या आहेत. बेंगळुरू इथल्या चिन्नासामी स्टेडियमबाहेर झालेल्या चिंगराचिंगरी प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेंगळुरूचे पोलीस आयुक्त बी दयानंद आणि इतर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. तसंच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ, आयोजक DNA एंटरटेनमेंट कंपनी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या प्रतिनिधींना अटक केली आहे. भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आज रवाना झाला. या दौऱ्यात 5 कसोटी सामने होणार असून ते 2025-2027 ICC जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेचा भाग आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज क्रिकेटपटूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरचा हा भारतीय संघाचा पहिलाच कसोटी दौरा आहे. शुभमन गिलकडे नेतृत्वाची धुरा आहे. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकी रेड्डी या जोडीनं स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी रास्मुस केजर आणि फ्रेडरिक सोगार्त या डॅनिश जोडीचा 2-1 असा पराभव केला. सिक्कीममध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप सोडवण्याचं काम प्रगतीपथावर आहे. चातेन भागातून 17 पर्यटकांना MI2 हेलिकॉप्टरनं पॅकोंगच्या ग्रीनफील्ड विमानतळावर उतरवण्यात आलं. इतर पर्यटकांची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टर कार्यरत असून विमानतळावर वैद्यकीय पथक तैनात करण्यात आलं आहे. आसाममध्ये पूरस्थिती काहीशी ओसरली असली तरी अद्याप 16 जिल्ह्यांमध्ये 5,60,000 अधिक जण पुरात अडकले आहेत. राज्यातल्या 1,400 गावांना पुराचा फटका बसला असून सुमारे 1,900 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचं नुकसान झालं आहे. आसाम आणि मेघालयमध्ये तुरळक ठिकाणी आज जोरदार पावसाची शक्यता आहे. ईशान्येकडच्या इतर राज्यांमध्ये तसंच केरळ, माहे, कर्नाटकचा किनारी भाग आणि पश्चिम बंगालमधला हिमालयन प्रदेश इथे 7 दिवसात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. आंध्र प्रदेशचा किनारी भाग, रायलसीमा, कर्नाटकचा आतला भाग, मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये उद्यापर्यंत सोसायट्याचे वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकलमध्ये आज वातावरण उष्ण आणि दमट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगातल्या सर्वात उंच कमानीवरच्या पुलाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. जम्मू काश्मीरमध्ये 46,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचं केलं लोकार्पण. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात 0.5% कपात. मणिपूरमध्ये 8 सशस्त्र अतिरेक्यांना अटक आणि भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर रवाना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.